प्रकरण तिसरं. रामभाऊ पॅसेंजरनी पुण्याकडे जायला निघाले खरे, पण सोलापूर जिल्ह्यात घालवलेला 8 वर्षांचा काळ त्यांच्या डोळ्यांसमोरून पुन्हा पुन्हा सरकत होता. आयुष्यभर स्मरणात राहतील असे अनेक प्रसंग त्यांनी या कालावधीमध्ये अनुभवले होते. अनेक व्यक्तींच्या अविस्मरणीय आठवणी त्यांच्या मनामध्ये घर करून राहिल्या होत्या. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अंतःकरणातली ध्येयनिष्ठा साकार करण्याचं कार्यक्षेत्र म्हणून त्यांना सोलापूर जिल्हा हा एखाद्या प्रयोगशाळेसारखा लाभला होता. त्या प्रयोगशाळेतल्या बऱ्या वाईट गोड कडू अनुभवांचा जमाखर्च मनपटलावर मांडत त्यांनी या प्रवासातला वेळ व्यतीत केला. सोलापूर जिल्ह्याशी जडलेला आपला भावबंध असाच कायम राहू दे अशी परमेश्वराजवळ प्रार्थनाही केली. पुण्यात आल्यावर 4-6 दिवस रामभाऊ अण्णा केळकर नावाच्या मित्राच्या खोलीवर राहिले. मग त्यांनी 9 हरिहर निवास या डेक्कन जिमखान्यावरच्या इमारतीमध्ये मुक्काम हलवला. लॉ कॉलेजमध्ये पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेऊनही रामभाऊ एका विचित्र कोंडीमध्ये सापडले होते. एक मन स्वाभाविकपणे संघकार्यामध्ये रमू पाहत होतं, तर दुसरं मन वकिलीची परीक्षा देण्यासाठी सल्ला देत होतं. जिल्हा प्रचारक म्हणून थांबलेल्या रामभाऊंना पुण्यात संघाची एखादी अत्यंत मर्यादित जबाबदारी हवी होती. संघकार्याशी संबंध तर ठेवायचा होता, पण फारसं गुंतवून घ्यायचं नव्हतं. परीक्षेच्या अभ्यासासाठी पुरेसा मोकळा वेळ राखून ठेवावा असं त्यांना वाटत होतं. तथापि अभ्यास करण्याची सवय आता सुटली होती. मनापासून अभ्यास करण्याची ओढ होती म्हणून नव्हे, तर पदवी मिळवून व्यवसाय सुरू करायचा होता म्हणून अभ्यास करणं क्रमप्राप्त होतं. पण मनाची हवी तशी एकाग्रता होत नव्हती. त्यामुळे आपण स्वीकारलेल्या मार्गानं यशस्वी वाटचाल करू शकू की नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. प्रचारक म्हणून सोलापूर जिल्ह्यात असताना अकल्पितपणे अनपेक्षित संकटं समोर उभी राहिली, पण तरीही न डगमगणारे रामभाऊ पुण्यामध्ये आल्यावर का कुणास ठाऊक पण एका विचित्र न्यूनगंडानं पछाडले गेले होते. आपल्याच बौद्धिक क्षमतेवरचा त्यांचा विश्वास ढळायला लागला होता. त्यातच मोरेश्वर आणि वसंत या दोन धाकट्या भावांची जबाबदारीही रामभाऊंवर येऊन पडली होती. ते दोघंही आता त्यांच्याबरोबरच राहायला लागले होते. वडिलांकडून म्हणजे तीर्थरूप दादांकडून त्या दोघांच्या बरोबरीनंच आपल्या शिक्षणासाठी आणि अन्य खर्चासाठी काही पैसे मागावेत असं मात्र रामभाऊंना वाटत नव्हतं. वयाच्या 28व्या वर्षी आपण वडिलांवर सर्वस्वी अवलंबून राहणं त्यांच्या मानवी स्वभावाला मानवणारं नव्हतं. साहजिकच धनार्जन करण्यासाठी नोकरी करणं त्यांच्या दृष्टीने आवश्यक झालं होतं. पूर्वी कधीही कोणासमोरही त्यांनी तोंड वेंगाडलं नसल्यामुळे नोकरीसाठी वणवण भटकणंही आता त्यांना कंटाळवाणं वाटत होतं. पण ही सारी मानसिक कोंडी आपणच फोडली पाहिजे, दुसरा कुणीही तारणहार येऊन आपली परिस्थिती सुधारणार नाही हे जाणण्याइतपत रामभाऊंची विवेकबुद्धी जागी होती. त्यांनी परिस्थितीवर मात करता यावी म्हणून एक नामी उपाय शोधला, दैनंदिनी लिहिण्याचा. शनिवार दिनांक 10 डिसेंबर 1949 पासून त्यांनी नियमितपणे दैनंदिनी लिहायला प्रारंभ केला. 1943-44 ते दैनंदिनी लिहित असत. त्यावेळचा फायदेशीर अनुभव लक्षात घेऊन त्यांनी आपले बारीकसारीक विचार दैनंदिनीमध्ये टिपून ठेवायचं ठरवलं. कोणकोण भेटलं, इथपासून किती तास अभ्यास झाला, इथपर्यंत सगळ्या नोंदी ते त्या छोट्याशा वहीमध्ये करायला लागले. अभ्यासाचं वेळापत्रक ठरवावं आणि प्रत्यक्षात मात्र त्याप्रमाणे काहीही घडू नये असं रामभाऊंच्या बाबतीत अनेकदा घडलं. प्रचारक असताना पूर्वनियोजित कार्यक्रम काटेकोरपणे अंमलात आणणाऱ्या रामभाऊंना कधीकधी तर दिवसागणिक बेत बदलावे लागले आणि त्यामुळे पूर्वी कधी नव्हती इतकी त्यांची दोलायमान स्थिती झाली. कधी बाबूराव किवळकरांसारखा एखादा स्वयंसेवक मित्र खोलीवर येई आणि रामभाऊ तुमच्यासारखं धोतर नेसायला शिकवा ना मला असा हट्ट धरी, तर कधीतरी सोलापूरचा एखादा जुना मित्र भेटे, तिकडच्या गप्पा निघत, त्या गप्पांमध्ये वेळ कसा झरकन निघून जाई तेही समजत नसे. आणि मग रात्री दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा दैनंदिनीमध्ये नोंदवायला रामभाऊ बसले की आदल्या दिवशी त्यांनी ठरवलेलं वेळापत्रक पार कोलमडलेलं आहे याची त्यांना जाणीव होई. मग ते पुन्हा दैनंदिनीला साक्षी ठेवून दुसऱ्या दिवशी भरपूर अभ्यास करायचा हा निर्धार दैनंदिनीमध्ये नोंदवून ठेवत. गजानन हंपीसारख्या मित्राच्या साथीनं अभ्यास करायचा असं ज्या दिवशी रामभाऊ ठरवत त्याच्या दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी त्याच मित्राच्या आग्रहावरून दिवसभर क्रिकेटचा सामना पाहण्यामध्ये घालवत आणि मग रात्री पुन्हा अभ्यास मनासारखा झाला नाही म्हणून खंत वाटत असे. कधीतरी मल्लाप्पा सोलापुरे, रामभाऊ गोडबोले आणि मोरोपंत पिंगळे रामभाऊंच्या खोलीवर सहज गप्पा मारण्यासाठी म्हणून येत आणि जाता जाता 2 दिवसांनी काढायच्या सहलीची सर्व व्यवस्था मुख्य शिक्षक या नात्याने रामभाऊंवर सोपवून टाकत. मग त्या व्यवस्थेची आखणी करण्यामध्ये रामभाऊंचा सगळा दिवस सरे. कधी अशाच मुख्य शिक्षकांच्या एखाद्या बैठकीत काशीनाथपंत लिमये यांच्यासारखे संघाचे ज्येष्ठ अधिकारी उपस्थित असत आणि सद्यस्थितीमध्ये संघानं आणखी कुठले कार्यक्रम हाती घ्यावेत या प्रश्नावर मनमोकळी चर्चा झाली. कधी 3 जून 1947 ते 15 ऑगस्ट 1947 या कालावधीत स्वातंत्र्याची चाहूल आपल्याला का बरं लागू शकली नाही अशा एखाद्या प्रश्नावर उलटसुलट चर्चा होई. रामभाऊ त्या चर्चेमध्ये सहभागी होत आणि साहजिकच त्या दिवशी विचारमग्न झाल्यामुळे अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्षच होई. 1945 BA वेळी परीक्षा जसजशी जवळ येऊ लागली तसतशी रामभाऊंची मनस्थिती ढासळायला लागली होती. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या परीक्षेला बसावं असा विचार मनामध्ये बळावायला लागला होता. थोडा नेट लावला म्हणूनच ते 1945 झालेल्या परीक्षेला बसू शकले होते. LLB अभ्यासाच्या बाबतीतही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती झाली. 23 डिसेंबर 1949 रोजी रामभाऊंनी रेशनिंगच्या कार्यालयात लेखनिकाच्या जागेसाठी अर्ज दिला. त्यांची मुलाखत घेतली गेली, त्यांना निवडण्यात आलं. त्यांनी बिबवेवाडी हा भाग मागून घेतला. महिनाभर नोकरी करावी असा विचार करून त्यांनी ते पूर्णवेळ वेगळं क्षेत्र स्वीकारलं. तथापि त्या कार्यालयातली एकूण गैरव्यवस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांची अरेरावी वृत्ती याच्यामुळे त्या नोकरीला ते 2-3 दिवसातच कंटाळले. शिवाय लिहून लिहून त्यांचे खांदे दुखायला लागले, मान अवघडली. जेमतेम 1 महिना नोकरी करून रामभाऊंनी ती सोडली आणि सगळं लक्ष एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या अभ्यासावर केंद्रित करायचं ठरवलं. याच दिवसात रामभाऊंना चष्मा लागला. सोलापूर जिल्ह्यात प्रचारक असल्यापासूनच रामभाऊंना चष्मा लावणं आवश्यक ठरलं होतं. पण चष्मा लावणं बरं दिसत नाही या कल्पनेनं त्यांनी डोळे तपासून घेतले नव्हते. सुमारे 4 वर्ष त्यांनी तशीच चालढकल केली. पण पुण्यात आल्यावर त्यांनी जो अभ्यास सुरू केला त्याचा परिणाम होऊन त्यांचं डोकं वारंवार दुखायला लागलं. शेवटी 1950 नाईलाज होऊन त्यांनी आप्पा बळवंत चौकात डॉक्टर साठे यांच्याकडून डोळे तपासून घेतले. डाव्या डोळ्याचा नंबर होता 4.5 तर उजव्या डोळ्याचा फक्त 0.5. पुढे 1951 ऑगस्ट महिन्यात त्यांनी चष्म्याची फ्रेम बदलून घेतली. संघाचं काम सुरूच राहिल्यामुळे आणि श्री गुरुजींच्या पुणे भेटीसारखं काही महत्वाचे कार्यक्रमही त्याच अवधीमध्ये आल्यामुळे रामभाऊंना अपेक्षित रीतीनं अभ्यास करता आला नाही. आपण यंदा जेमतेम 30% गुण मिळवू शकू अनुत्तीर्ण होण्याचा यापूर्वी कधीही न बसलेला ठपका यंदा आपल्याला बसणार असं त्यांना प्रश्नपत्रिका लिहून येईपर्यंत वाटत राहिलं. त्यावर्षीच्या OTC ते नेहमीप्रमाणे सहभागी झाले. पण डोक्यावर परीक्षेतल्या संभाव्य अपयशाची टांगती तलवार असल्यामुळे ते म्हणावा तसा आनंद मात्र लुटू शकले नाहीत. OTC रामभाऊ कडूसला गेले. तिथे गेले असताना त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 9 जून 1950 रोजी ते LLB पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची धाकट्या बंधूंनी पाठवलेली तार त्यांना मिळाली. दुसऱ्या दिवशी तातडीनं पुण्याला येऊन त्यांनी महाविद्यालयातून आपल्या यशाची खात्री करून घेतली आणि अर्थातच त्यांचा उत्साह अधिक दुणावला. रामभाऊ उत्तीर्ण झाल्याचा आनंद पेढे खाऊन व्यक्त करणाऱ्या संघ कार्यकर्त्यांनी विशेषतः बापूराव जोशी, बाळासाहेब वझे आणि रामभाऊ गोडबोले यांनी मंडलप्रमुख होण्याचा त्यांना आग्रह केला. पण रामभाऊंनी मोठ्या ठामपणे त्याला नकार दिला. आपल्याला नोकरी मिळवून पुढच्या वर्षीचा अभ्यासही करायचा आहे, त्यामुळे मंडलाची जबाबदारी स्वीकारता येत नाही, तेवढा वेळ देणं शक्य नाही हे त्यांनी मोरोपंत, बाबाराव या सगळ्यांना निक्षून सांगितलं. कायद्याच्या पदवीचं दुसऱ्या वर्षीचं शिक्षण घ्यायला रामभाऊंनी सुरुवात केली ती मोठ्या उत्साहाने. पंडित हुपरीकर यांच्याकडून त्यांना वर्षभर वापरण्यासाठी आवश्यक ती पुस्तकं मिळाली. ती समस्या सुटल्यामुळे काहीशा तणावमुक्त मनस्थितीत रामभाऊ विधी महाविद्यालयात मॅग्झिन सेक्रेटरीच्या पदासाठी चक्क निवडणुकीला उभे राहिले. पद्धतशीर प्रचार करून निवडूनही आले. त्यांच्या आयुष्यातली सार्वजनिक जीवनातली ती पहिलीच निवडणूक. त्यांच्यावर अर्थातच अभिनंदनाचा भरपूर वर्षाव झाला. त्या विजयाचा महाविद्यालयात संघकार्य वाढवण्यासाठी उपयोग करण्याची योजना आता रामभाऊंनी आखली होती. कॉलेज जिमखान्याच्या संचालन समितीचं जे सदस्यत्व त्यांना मिळालं त्यामुळे त्यांचा अनेक नव्या लोकांशी परिचय व्हायला लागला. त्यावेळचे लोकप्रिय युवक नेते राम मनोहर लोहिया यांनी महाविद्यालयाला भेट दिली तेव्हा त्यांच्याबरोबरच्या चहापानाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं याचा रामभाऊंना मनस्वी आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात त्यांनी पुण्यामध्ये सोलापूर जिल्हा मित्रमंडळ स्थापन करण्याचा आणि दमा मिराजदार यांच्यासारख्या मित्राच्या मदतीनं ते यशस्वी करून दाखवण्याचा चंग बांधला. कायद्याच्या पदवी परीक्षेचं पहिलं वर्ष अपेक्षेपेक्षा यशस्वीरित्या पार पडल्यामुळे रामभाऊंचा त्या आघाडीवरचा उत्साहही वाढला होता. एमएची पदवी देखील संपादन करावी अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये आता निर्माण झाली आणि दिवसेंदिवस ती बळावतच गेली. त्याच सुमाराला हेमंत विष्णू इनामदार अर्थात हेवी इनामदार यांच्याशी सहजच गप्पा मारत असताना रामभाऊंच्या हे लक्षात आलं की मराठीच्या एमएच्या परीक्षेसाठी उपयोगी पडतील अशी टिपणं इनामदारांकडनं मिळू शकतात. शिवाय त्यासाठी विद्यापीठात नियमित जाणं, वर्गात तासाला बसणं हेही आवश्यक नव्हतं. बाहेरूनही परीक्षेला बसता येणं शक्य आहे हे समजल्यावर तर त्यांचा तो निर्धार आणखीनच दृढ झाला. त्या निर्धाराला साजेशा पद्धतीनं रामभाऊ वागायला लागले. संघाच्या शारीरिक विभागातली एक छोटी जबाबदारी त्यांनी स्वीकारली. रोज शाखेवर नियमाने जाणं त्यांनी चालूच ठेवलं पण त्याबरोबरीनं आपल्या अनुभवाच्या आणि ज्ञानाच्या कक्षा विस्तारत जाव्यात असाही प्रयत्न त्यांनी आरंभला. दैनिक भारतप्रमाणेच केसरीचंही नियमित वाचन त्यांनी सुरू केलं. 13-14 नोव्हेंबर 1950 रोजी चीननं तिबेट जिंकल्याच्या बातमीची जशी त्यांनी गांभीर्यानं नोंद घेतली त्याचप्रमाणे आपली रोडावलेली शारीरिक स्थिती सुधारण्याच्या निर्धारानं त्यांनी नियमानं जोरबैठका मारायलाही सुरुवात केली. वजन वाढावं म्हणून अंड्याचा रोजचा खुराकही घ्यायला सुरुवात केली. संघाच्या अधिकाऱ्यांना आणण्यासाठी किंवा पोचवण्यासाठी रेल्वे स्थानकावर जाण्याचा प्रसंग आला की रामभाऊ तिथल्या यांत्रिक काट्यावर न चुकता वजन करत असत. वजन दाखवणाऱ्या तिकिटावर जो संदेश वजा वाक्य असे ते देखील रामभाऊ आपल्या दैनंदिनीमध्ये नोंदवून ठेवत. आपण हुशार असून जे काम करता ते जीव ओतून करता अशासारखी वाक्य त्या तिकिटावर छापून आली की त्यांना आगळं समाधान मिळायचं आणि आपलं भवितव्य उज्ज्वल आहे अशी भाकीतं वर्तवणारी वाक्य आढळली की वजनकाट्याचा भविष्यकथनाशी काय संबंध असावा याचा ते सहज गंमत म्हणून विचार करत असत. लाईफ, टाईम यासारखी अमेरिकन नियतकालिकं किंवा इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया यासारखं भारतीय नियतकालिक कुठं दिसलं की रामभाऊ ते वाचून काढत. मानवी जीवनाचा किती अंगांनी विचार केला जाऊ शकतो हे लक्षात घेऊन आपलं वागणं अधिकाधिक सुधारण्याचा निश्चय त्यामधनं होत होता. या प्रयत्नांमध्ये कधी खुद्द रामभाऊंच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सर्दी पडशाच्या किंवा पित्ताच्या त्रासामुळे तर कधी वडिलांच्या विषमज्वरासारख्या गंभीर आजारामुळे थोडीफार खीळ बसत असे. पण अल्पावधीतच परिस्थिती निवडली की ते पुन्हा आपली स्वयंप्रेरित व्यक्तिमत्व विकास मोहीम सुरू करत असत. 11 जून 1951 रोजी रामभाऊंनी आपल्या दुसऱ्या वर्षीच्या परीक्षेचा निकाल विद्यापीठामध्ये जाऊन पाहिला. 700 पैकी 362 गुण मिळवून दुसऱ्या श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्याचं पाहून त्यांना आनंद झाला. त्यावेळेच्या त्यांच्या तंग आर्थिक परिस्थितीत परवडण्यासारखं नव्हतं तरीही त्यांनी आपल्या आयुष्यातला एका महत्वाच्या टप्प्यावरचं यश मिळवल्याचा आनंद 15 रुपयांचे पेढे वाटून व्यक्त केला. परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद रामभाऊंनी जरी व्यक्त केला तरी नोकरीसाठी वणवण भटकून देखील कुठेही यश पदरी पडत नसल्यामुळे ते जरा काळजीतच होते. वकिली सुरू करण्यासाठी आरंभीची काही वर्ष कुणाकडे तरी उमेदवारी करावी लागणार होती आणि त्या काळात पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. दादांकडून मिळणाऱ्या पैशात तिघा भावंडांचा पुण्यातला सगळा खर्च भागवणं कठीण होतं. उधार उसनवारी अपरिहार्य होती पण कुणाकडेही पैसे मागण्याची सवय नसल्यामुळे मित्रांकडे देखील तशी मागणी करताना रामभाऊंना खूप मनस्ताप होत असे. पण वसंतराव भिडे, बाळासाहेब चितळे, बापूराव जोशी यांच्यासारख्या मित्रांकडून तशी मदत घेतल्याशिवाय त्यांना पर्यायही राहिला नव्हता. आपले हे दिवसही सरतील या विश्वासावर रामभाऊ आपल्या सर्व आघाड्यांवर झगडत पुढे जात राहिले. कधीकधी अच्युत पोटभरेसारख्या मित्रानं पुढील वर्षापासून आर्थिक स्थिती सुधारेल असं भविष्य सांगितलं आणि यंदा एमएच्या परीक्षेत हमखास यश मिळणार असा दिलासा दिला की त्यांना हुरूप येईल. आणि कधीकधी सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत तर कधी केसरीच्या ग्रंथालयात बसून ते एमएचा अभ्यास करत असत. वाङ्मयीन समीक्षा कशी करावी याबद्दलच्या काही इंग्रजी पुस्तकांची इनामदारांकडून मिळालेली टिपणं ते वाचून काढत. यशवंत कुलकर्णी नावाच्या सहाध्यायी मित्राबरोबर त्याच्या सोयीनुसार दिवसाकाठी 8-10 तास अभ्यास करताना प्राध्यापक राश्री जोग आणि प्राध्यापक राशम वाळिंबे यांनी लिहिलेल्या सौंदर्यशोध आणि आनंदबोध, वाङ्मयीन टीका इत्यादी पुस्तकांची ते स्वतः टिपणं काढत. हा अभ्यास सुरू असतानाच रामभाऊंना भारत इतिहास संशोधन मंडळात सहाय्यक लेखनिकाची नोकरी मिळाली. ती देखील दरमहा 25 रुपये मिळतील म्हणून आनंदाने केली. बाबासाहेब पुरंदरे यांची त्या प्रकरणी त्यांना मदत झाली. दिवाळीच्या सुट्टीत कडूसला न जाता रेशनिंग खात्यातलीच तात्पुरती नोकरी करूनही त्यांनी थोडेफार पैसे मिळवले. मोरेश्वर आणि वसंता या दोन्ही भावंडांनीही तशीच नोकरी करून त्यांना हातभार लावला. कधी खाजगी शिकवण्या मिळाल्या तर त्याही रामभाऊंनी केल्या. आदर्श हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली ती देखील त्यांनी स्वीकारली. उत्तम शिक्षक होऊ शकू असं त्यांना प्रथम वाटलं, पण नंतर सतत तास घेऊन घसा दुखण्याची त्यांची तक्रार सुरू झाल्यावर मात्र अल्पावधीतच त्यांनी ती नोकरी सोडली. याच सुमाराला रामभाऊंवर एक अनपेक्षित जबाबदारी येऊन पडली. ती होती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पुण्यातल्या प्रधानमंत्रीपदाची. नको नको म्हणत असतानाही त्यांना ती स्वीकारावी लागली. घटनाचक्र वेगानं फिरायला लागलं होतं. 8 सप्टेंबर 1951 रोजी पुणे विद्यापीठातल्या पदवीदान समारंभात त्यांनी LLB ची पदवी घेतली, तर 20 सप्टेंबर 1951 रोजी त्यांच्याकडे विद्यार्थी परिषदेचं काम सोपवण्यात येणार असं संघाच्या अधिकाऱ्यांकडून सूचित केलं गेलं. 26 सप्टेंबर 1951 रोजी मुंबई विद्यापीठानं 52 मध्ये होणाऱ्या MA च्या परीक्षेसाठी रामभाऊंचं नाव दाखल करून घेतलं. 29 सप्टेंबर 1951 रोजी मुंबईच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये बार काउन्सिलच्या ऑगस्टमध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाला. त्यात त्यांचा क्रमांक झळकला आणि त्यांच्या वकिली व्यवसायाचा मार्ग मोकळा झाला. 30 सप्टेंबर 1951 रोजी रामभाऊ गोडबोले यांच्या घरी प्रदीर्घ बैठक होऊन रामभाऊंनीच पुण्याच्या विद्यार्थी परिषदेचे प्रधानमंत्री या नात्यानं काम पाहावे असा निर्णय झाला. मोरोपंतांनी त्यापूर्वी 2-3 विचारणा केली होती. प्रत्येक वेळी रामभाऊंनी नकार दिला होता. अखेरीला मात्र त्यांना माघार घेणं भाग पडलं. घटनाचक्र इतक्या वेगानं फिरत होतं की मानसिक रस्सीखेचीकडे लक्ष द्यायला रामभाऊंना फुरसतच मिळत नव्हती. एखाद्या भिरभिऱ्याप्रमाणे त्यांचं मन या दिशेकडून त्या दिशेकडे धावत होतं. क्षणभर कुठेतरी ते स्थिरावतं न स्थिरावतं तोच दुसऱ्या दिशेने वारे व्हायला लागत आणि मग ते त्या दिशेने उडत जाई. शेवटी रामभाऊंनी मनाशी विचार केला की शिक्षण क्षेत्रातली प्रगती आता आवाक्यात आली आहे. MA च्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासाची शिकस्त करावी लागेल हे खरं, पण आजवरच्या अनुभवावरून आपलं ह्या परीक्षेतलं यशही गृहीत धरायला हरकत नाही. वकिली व्यवसाय करायचा आपला निर्णय झालेलाच आहे. भाऊराव अभ्यंकरांसारख्या ज्येष्ठ हितचिंतकांनीच आपल्या उमेदवारीच्या काळात आपल्याला मार्गदर्शन करायचं मान्य केलेलं आहे, त्यामुळे त्या बाबतीतली अनिश्चितता बरीच कमी झालेली आहे. अशा स्थितीत आपली कार्यक्षमता थोडी ताणली गेली तरी चालेल, पण संघानं सांगितलेली संघाबाहेरची ही वेगळी जबाबदारी आपण स्वीकारायची आणि ती प्रामाणिकपणे पार पाडायची असं त्यांनी मनोमन ठरवून टाकलं. तसं पाहिलं तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना अधिकृतपणे 9 जुलै 1949 रोजीच अस्तित्वात आली होती, पण तिचं खरं बीजारोपण संघावर बंदी घालण्यात आली त्यानंतर अल्पावधीतच 1948 मध्ये झालं होतं. तोपर्यंत संघाच्या संपर्कात आलेल्या तरुणांना दैनंदिन शाखेची उणीव भासणार नाही अशी तजवीज करण्याच्या विचारानं बाळासाहेब देवरस, एकनाथजी रानडे आणि बाबासाहेब घटाटे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या नावाचा मंच स्थापन केला होता. त्या नावानं काम सुरू करण्याचा जो संदेश देशभरात पोचवण्यात आला होता तो रामभाऊंपर्यंतही पोचला होताच. संघाचं काम शाखास्थानांव्यतिरिक्त अन्य माध्यमांमधूनही वाढवण्यावर भर देणारा बाळासाहेब देवरसांचा संघकार्य का अगला कदम या शीर्षकाचा एक लेख संघबंदी उठल्यानंतर लगेचच नागपूरच्या युगधर्ममध्ये प्रकाशित झाला होता. त्या लेखावर संघवर्तुळात चालणारी चर्चा रामभाऊंच्याही कानांवर गेली होती आणि संवेदनक्षम मनाच्या तरुण विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्याची हातोटी त्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये असताना चांगल्या रीतीनं आत्मसात केली होती. त्यामुळे त्यांनी पुणे शहरातली विद्यार्थी परिषदेची जबाबदारी संघकार्याचाच एक भाग म्हणून स्वीकारली. विद्यार्थी परिषदेचं काम पाहायचं असल्यामुळे रामभाऊंना संघाचं मंडल स्तरावरचं काम पाहता येणार नव्हतंच, पण तेवढ्यामुळे काही संघकार्यकर्त्यांची नाराजी त्यांना पत्करावी लागली. ते आता संघामध्ये बंडखोरी करू पाहत आहेत असाही काहींचा गैरसमज झाला. तिकडे दुर्लक्ष करून रामभाऊंनी परिषदेच्या कार्याची दिशा ठरवली. विद्यार्थी परिषद ही संघाच्या प्रेरणेतून सुरू झाली असली तरी तिचं कार्यक्षेत्र आणि मार्ग साधनं ही वेगळी असली पाहिजेत हे गृहीत धरून रामभाऊंनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानून विविध उपक्रमांची आखणी केली. आप्पा बळवंत चौकातील मोरोबा दादांच्या वाड्यात त्यांनी परिषदेचं कार्यालय सुरू केलं. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळवून देण्याची तसंच त्यांच्यासाठी अभ्यासिकेची व्यवस्था करण्याची योजना रामभाऊंनी आखली होती. गुरुवर्य बाबूराव जगताप यांच्यासारख्या तळमळीच्या शिक्षण महर्षींकडे विद्यार्थी परिषदेच्या पुणे शाखेचं अध्यक्षपद देण्यात आणि गुरुवर्य नीवा किंकर यांना सल्लागार समितीचं अध्यक्षपद देण्यात रामभाऊंनी आपलं कौशल्य दाखवलं. पुण्यासारख्या विद्यानगरीत विद्यार्थी परिषदेला यामुळे एकदमच प्रतिष्ठा मिळाली. माका देशपांडे आणि नाना आगाशे या दोन्ही नामांकित क्लासेसच्या संचालकांशी संपर्क प्रस्थापित करून रामभाऊंनी तिथल्या विद्यार्थ्यांना परिषदेची माहिती दिली. तसं करताना या दोन्ही विद्यार्थीप्रिय शिक्षकांनाही त्यांनी परिषदेशी जोडून घेतलं. एका वेगळ्याच क्षेत्रात नव्यानं स्थापन झालेल्या संघटनेचा जम बसवण्यासाठी जे जे करणं आवश्यक असतं ते सगळं या काळामध्ये रामभाऊंनी विद्यार्थी परिषदेसाठी केलं. पत्रकांचा मसुदा तयार करण्यापासून ती पत्रकं वृत्तपत्रांकडे आणि शाळा महाविद्यालयांकडे पोचवण्यापर्यंत कुठलंही काम करायला त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. आपल्या वेगवेगळ्या कल्पना लढवून त्यांनी विद्यार्थ्यांना परिषदेबद्दल आपुलकी वाटेल असं वातावरण निर्माण केलं. पण ही जबाबदारी पार पाडत असताना अभ्यासाकडे हवं तसं लक्ष देता येत नाही ही बोचणी रामभाऊंच्या मनाला लागलेली होतीच. यशवंत कुलकर्णी हे त्यांचे मित्र त्यावेळी त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी त्यांची सगळी टिपणं रामभाऊंना दिली. शिवाय काही दिवस पहाटे रामभाऊंच्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांनी स्वतः वेळ काढला. भाऊ सिधये हे देखील अल्पशा परिचयामुळे रामभाऊंच्या जवळ आलेले दुसरे मित्र. ते दररोज रात्री रामभाऊंना साथ संगत देत असत. वसंत कुलकर्णी नावाच्या तिसऱ्या मित्राचीही त्यांना या काळामध्ये मोलाची मदत झाली. मार्च एप्रिल 1952 मध्ये रामभाऊंनी इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवल्या आणि MA परीक्षेचा 14-14 तास अभ्यास केला. परीक्षा 9 दिवस चालली होती. तो कालावधी रामभाऊंना अत्यंत क्लेशदायक वाटला, पण तरीही संयम न सोडता त्यांनी सर्व उत्तरपत्रिका व्यवस्थितपणे लिहिल्या. 7 जून 1952 रोजी निकाल लागला आणि रामभाऊंना अपेक्षित आनंदवार्ता समजली. ती खरी असल्याची खातरजमा करून घेण्यासाठी ते यशवंतराव केळकर आणि राजाभाऊ कुलकर्णी या दोन जीवलग मित्रांना बरोबर घेऊन विद्यापीठामध्ये गेले. तिथल्या फलकावर आपला 6 क्रमांक उत्तीर्णांच्या यादीमध्ये झळकलेला त्यांनी स्वतःच्या नजरेने बघितला आणि अक्षरशः त्यांना आनंदाने गहिवरून आलं. विद्यापीठातून रामभाऊंनी जेव्हा आपली गुणपत्रिका मिळवली तेव्हा त्यांच्या आश्चर्याला पारावरच राहिला नाही. त्यांनी अपेक्षित असलेले गुण आणि त्यांना प्रत्यक्ष मिळालेले गुण यांच्यामध्ये चक्कपैकी 108 गुणांची तफावत होती. त्यांना अपेक्षित होते 250 गुण आणि मिळाले होते 358 गुण. आपण स्वतःला फारच कमी लेखतो याची यानिमित्ताने त्यांना जाणीव झाली. अवघ्या 3 वर्षात त्यांनी MA आणि LLB या दोन उच्च पदव्या पदरात पाडून घेण्यासाठी किती तपश्चर्या केली होती, किती खस्ता खाल्ल्या होत्या हे त्यांचं त्यांनाच माहीत. अखेरीस त्यांची तपश्चर्या फळाला आली. सोलापूरहून निघून पुण्याला येत असताना त्यांनी जे शैक्षणिक उद्दिष्ट आपल्या नजरेसमोर ठेवलं होतं ते आता रामभाऊंनी यशस्वीपणे गाठलं होतं. आता पुढच्या उद्दिष्टांबाबत विचार करायला त्यांना पुरेशी सवड होती. परीक्षेतलं त्यांचं यश ऐकल्यापासून अनेक वधूपिते त्यांच्याकडे चौकशीसाठी यायला लागले. खुद्द त्यांचा परममित्र असणाऱ्या अण्णा शेष यांचं देखील आपल्या चुलत बहिणीचं स्थळ सुचवणारं पत्र आलं. पण रामभाऊंच्या योजनेत अजूनही विवाहबद्ध होण्याची वेळ आली नव्हती. पुन्हा संघाचा प्रचारक म्हणून कुठेतरी जाण्याची त्यांची इच्छा नव्हती. वेळेनुसार शक्तीनुसार पूर्वीच्याच समर्पण भावनेनं संघकार्य करायची त्यांची तयारी होती. पण पुण्यात राहून वकिलीच्या व्यवसायात चांगलं बस्तान बसवून आर्थिक स्थिती सुधारली म्हणजे मग विवाहबद्ध व्हावं असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं. आर्थिक घडी नीट बसावी म्हणून विधी महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापकाची नोकरी मिळवावी किंवा LLB परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्लास काढावा आणि दरमहा 100 ते 125 रुपये मिळतील एवढी तरतूद करावी असंही त्यांनी ठरवलं होतं. पण नियती गालातल्या गालात हसत होती. आपल्या योजना कौशल्याचा रामभाऊंना अभिमान वाटू लागतो आहे तोच त्या नियतीनं त्यांच्या जीवनाला आणखी एक वेगळी निर्णायक कलाटणी देण्याचा घाट घातला. 1952 OTC मोरोपंत पिंगळे यांनी रामभाऊंसमोर एक नवा प्रस्ताव मांडला. अखिल भारतीय जनसंघ या नावानं नुकत्या स्थापन झालेल्या राजकीय पक्षाचा महाराष्ट्रातला कार्यवाह होण्याचा तो प्रस्ताव रामभाऊंनी एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 3 वेळा नाकारला. वसंतराव देवकुळे यांच्या घरी झालेल्या चर्चेच्या वेळीही त्यांनी या प्रस्तावाला ठामपणे नकार दिला. पण मोरोपंतांच्या कार्यपद्धतीनुसार त्यांनी काही रामभाऊंचा पिच्छा सोडला नाही. बाबाराव भिडे यांच्याकडे त्यांनी एकदा रामभाऊंना मुद्दाम बोलावून घेतलं आणि तोच विषय काढला. रामभाऊंनी प्रथम नकार दिला. मनातल्या सगळ्या शंका उपस्थित केल्या. आपला स्वभाव राजकीय पक्षाचं काम करण्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचं आपलं मतही त्यांना सांगितलं आणि तरीही जेव्हा त्यांनी आग्रह धरला तेव्हा मात्र रामभाऊंनी थोडीशी अनुकूलता दाखवली. यशवंतराव केळकर, आप्पा सोहनी, आप्पा पेंडसे यांच्याशी रामभाऊंनी बराच विचारविनिमय केला. त्या सर्वांनी मोरोपंतांचा नवा प्रस्ताव रामभाऊंनी स्वीकारावा असं सुचवलं. आपापल्या परीनं नव्या क्षेत्रात सहकार्य देण्याची तयारी दाखवली. इतकं सगळं झाल्यावर मग रामभाऊंनीही मोरोपंतांना होकार कळवला. विद्यार्थी परिषदेच्या कामाची जबाबदारी रामभाऊंनी राजाभाऊ कुलकर्णी यांच्याकडे सोपवावी असं ठरलं. 29 जून 1952 रोजी संध्याकाळी शिवाजी मंदिरात जनाधिकार समितीतर्फे काश्मीर दिनानिमित्त जी सभा आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये रामभाऊंचं पहिलं जाहीर भाषण झालं. जनसंघाच्या कामाला अप्रत्यक्ष सुरुवात झाली. गुप्त पोलिसांच्या डायरीत त्यांचं नाव दाखल झालं. पुढे प्रत्यक्षात 6 जुलै 1952 रोजी प्रांतिक बैठकीत रामभाऊंचं नाव जनसंघाचे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह म्हणून जाहीर झालं. अर्थातच अल्पावधीमध्येच त्यांची त्या क्षेत्रातली धावपळ सुरू झाली. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करायच्या उपक्रमांची त्यांनी केलेली आखणी, कायद्याचे क्लासेस चालवून उत्पन्न मिळवण्याचे त्यांनी रंगवलेले मनोराज्य हे सगळं सगळं बाजूला पडलं. जनसंघाला प्राथमिकता मिळाली. दिनांक 1 जुलैपासून सुरू केलेली वकिली पूर्णपणे सोडून द्यायचा मोरोपंतांचा आग्रह मात्र रामभाऊंनी अजिबात मानला नाही. ते त्या निर्णयावर अखेरपर्यंत ठाम राहिले. त्यांची ती तारेवरची चालणारी कसरत पाहायला नियतीही उत्सुक होतीच.